ஸ்வயம் ப்ரகாஷம் சம்சித்தம் ஸ்வரூபானந்த சத்குரும் பாவனம் பரமம் சாந்தம் பாவசேவாசினம் பஜே சோஹம் சித்தி சுசம்பன்னோ நாதசந்தான சம்ஸ்திதம் வீதராகோ விசேஷஷ்ச ஸ்ரீ குரு பாது மாம் பவே ஞானேஷாங்க்ரி சரோஜலுப்த மதுப ஸ்வாமி ஸ்வரூபாங்கிதஹ சந்தானான்வசனானுபூதிபதிக சாட்சி ஸ்வயம் காபடி கார்ஹஸ்தே கில ஏகநாத சத்ருஷோ ருத்தௌ துகாராமவத் சோஹம் யோகரதம் க்ருதார்த்த சரிதம் வந்தே யதிம் மாதவம். आज या महिन्यातला चौथा शनिवार आपला अनुषंगिक साधनेचा वार आहे. आपण आज नामाची साधना करणार आहोत. आपण काय करणार आहोत ते प्रथम मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला 5 मिनिटं आपण केवळ आपल्या श्वासावर लक्ष ठेवून बसणार आहोत आणि श्वासाकडे पाहण्याचं आपलं हे जे तंत्र आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला एक भूमिका बजावायची आहे, ती म्हणजे श्वास घेत असताना आपण विचार उठू द्यायचा नाही. श्वास किंचित रोधून धरायचा आणि श्वास सोडत असताना विचार उठू द्यायचा नाही. तुम्ही लक्षात घ्या की ही सलगता नाही श्वासाची. श्वास घ्यायचा अगदी किंचित, श्वास थांबवायचा आणि श्वास सोडायचा. सोडल्यानंतर देखील किंचित थांबवला जातोच आपोआप, पण घेणं हा स्वतंत्र भाग समजायचा, सोडणं हा स्वतंत्र भाग समजायचा आणि आपलं काम किंवा टास्क एवढंच की श्वास घेत असताना निर्विचार घेता येतो का हे पाहायचं. किंचित आपण थांबू तेव्हाही विचार नाही, अर्थात श्वास सोडताना निर्विचार आपल्याला सोडता येतो का हे पाहायचं. तसं म्हटलं तर सोपं, कारण 5 मिनिटं श्वास उठू न देता, विचार उठू न देता श्वास घ्यायचे असं जर सांगितलं तर एक प्रकारे ते ऍब्सर्ड राहील. पण याच्यामध्ये 2 गोष्टी, श्वास घेताना किंचित वेळ विचार उठू द्यायचा नाही, श्वास सोडत असताना तेवढ्या किंचित वेळाकरता विचार उठू द्यायचा नाही. आपण थोड्या थोड्या वेळाचा विचार करू, 5 मिनिटं निर्विचार श्वास घ्यायचे असं समजू नका. तर तेवढ्या वेळात आपण निर्विचार राहिलो की आपण जिंकली, समजा सोडताना निर्विचार राहिलो आपलं काम झालं. अशी ही प्रत्येक कृती आपल्याला जमवायचीच आहे. त्यामुळं काय होईल तर श्वासगती आपोआप संथ होईल, तसंच विचाररहित अशी स्थिती आपल्याला आपोआपच मिळेल. मनाचं अमन होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर आपण या अमन मनानी नामस्मरणाची साधना करणार आहोत. या अमन मनामध्ये ज्याचं नाम घेतो आहोत तो परमात्मा, जो नाम घेतो आहे तो जीव, मुळातच जीव ब्रह्मैव नापरहा म्हणून परमात्मा. तसंच नाम पर ब्रह्म वेदार्थे, नाम देखील परमात्म स्वरूप. अशा अमन मनामध्ये किंचित हा परमात्म्याच्या एकरूपतेचा विचार आपण आणायचा आणि त्या बोधानी वैखरीनी आपल्याला नाम घ्यायचं. साध मुखातून आपण नाम घ्यायचं, मी सांगेन तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणा. त्यावेळेला नाम घेत असताना आपण रामरूप आहोत, आपण परमात्म स्वरूप आहोत असा भाव ठेवायचा. मी नाम सांगेन आणि तुम्ही ऐकताय, ते ऐकत असताना आपण परमात्म स्वरूप म्हणजे सच्चिदानंद असा भाव ठेवायचा. तसा ठेवला की तुमचं काम झालं. मग तुम्हाला नाम घ्यायचं असेल तेवढा वेळ तुम्ही साधलात की तुमचं काम झालं. परत मी नाम सांगेन तेवढ्या वेळात तुम्हाला ते जमवायचंय. असं एक एक नाम आपल्याला जमवायचंय. ऐकताना आपण परमात्म स्वरूप हा भाव, घेताना आपण परमात्म स्वरूप हा भाव, एवढंच आपल्याला जमवायचंय. वैखरीनी अशा प्रकारे एक 5 मिनिटं नाम घेतल्यानंतर मग आपण नाभीस्थानी लक्ष देऊन वैखरीनीच हे नाम घेणार आहोत. म्हणजे मणिपूर चक्राच्या ठिकाणी लक्ष ठेवून हे नाम घेणार आहोत. हे नाम जरा जास्त काळ, दीर्घ काळ म्हणजे जवळपास 10 मिनिटं आपण घेणार आहोत. त्यानंतर आपलं लक्ष किंचित वर उचलून हृदय कमल चक्रापाशी लक्ष ठेवून आपण हेच नाम 10 मिनिटं घेणार आहोत. मात्र अट हीच की नाम ऐकताना परमात्म्याशी एकरूपता, नाम घेताना परमात्म्याशी एकरूपता. पण ऐकणं हे स्वतंत्र टास्क समजा, ते जमवायचं. घेणं ही एक स्वतंत्र कृती समजा, ते जमवायचं. सलगतेनी सर्वच जमेल. पण तुमच्या पुढे एवढंच धोरण की ऐकताना पूर्ण परमात्म भाव ठेवून ऐकायचं, घेताना पूर्ण परमात्म भाव ठेवून घ्यायचं, हृदयापाशी लक्ष, नंतर विशुद्ध चक्रापाशी जे आपण अवंढ गिळतो, कंठमणी असतो तिथं, जिथं आपलं स्वरयंत्र आहे, जिथून नाक कान घसा हे नियंत्रित करणारं चक्र असेल, आपण विशुद्ध चक्रापाशी लक्ष ठेवून वैखरीनी तेच नाम घेणार आहोत. आणि मग कंठापासून आपलं लक्ष अजून वर उचलायचं, तेव्हा भ्रुकुटी मध्यापाशी आणि नंतर भ्रुकुटी मध्यातून आत चिदाकाशामध्ये, त्यावेळेला मात्र नाम घेणारा फक्त मी असेल आणि तुम्ही केवळ परमात्म भावाने नाम ऐकणारे असाल. हेही आपल्याला जवळपास 10 मिनिटं करायचे. ही सगळी मिळून 55 मिनिटांची, आता 10 मिनिटं बोलण्यात गेली, त्यामुळं 50 मिनिटाची ही साधना आपल्याला करायची आहे. शांत डोळे मिटून बसू. शरीर शांत होते इकडं लक्ष द्या. अगदी पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्याच्या केसापर्यंत, नख शिखांत प्रमाणी शांती भरून राहिलेली आहे असा भाव धरा. शांतीचा प्रत्यय येऊ देत. उदाहरणार्थ पावलं, घोटा, नडगी, गुडघा अशा प्रकारे सर्वत्र शांतीने युक्त होऊन जा. सर्व शरीर शांत क्रमाने वर वर आसनाचा कोणता ताण नको. खांदे सैल सोडलेले आहेत, ताणू नका. हनुवटी भूमीला समांतर पुढे झुकलेली नको, डोकं मागं गेलेलं नको. भुवया पापण्या डोळ्याच्या साध्या मिटलेल्या, गच्च आवळून धरू नका. कपाळाचे स्नायू कानशील, डोक्याचा मागचा भाग सैल सोडा. गाल भूमीकडे ओघळलेले इतके सैल सोडा. ताणच नको. तुमच्या लक्षात येईल की किती आवळून धरतो आपण. अजून सैल. खालचा जबडा खालच्या दिशेला, दात एकमेकांवर चिकटलेले नको. ते दाबून धरण्यात ही ताण आहे. ओठ मिटलेले. अजून रिलॅक्स, अजून आरामदायी. श्वासावर लक्ष. नेहमीचा श्वास नेहमीपेक्षा किंचित एक मात्रा दीर्घ सोडताना आणि घेताना. घेतल्यानंतर थांबा. थांबून सोडल्यानंतर किंचित क्षण थांबा. असं असल्यामुळे सोडण्याचा काळ आणि घेण्याचा काळ हा नीट बायफर्केट होईल. आणि तेवढ्या काळात फक्त घेताना विचाररहित, सोडताना विचाररहित. घेतल्यानंतर सोडण्याच्या आधी शून्य किंचित रोधून धरा. सोडताना विचाररहित किंचित शून्य तसंच बाहेर धरून ठेवा आणि परत घ्या. आपली सगळी शक्ती डावावर लावल्यासारखं करा, पण हे जमवा. विचार उठू न देता श्वास घ्या, थांबा। विचार उठू न देता श्वास सोडा, थांबा। तुमच्या लक्षात येईल की निश्चय केला तर जमतं। तुमचे अवांतर विचार काही जणांचे पूर्ण थांबले असणार आणि काही जणांचे जवळपास थांबले असणार। मनाचं अमन सहज होतं। अशा अमन मनामध्ये माझ्या पाठोपाठ शब्द उच्चारत संकल्प करा, मनोमन शब्द उच्चारा, मोठ्यांदा नाही। नाम घेणारा मी, नामधारक हा मुळातच परमात्मा स्वरूप आहे। मी परमात्मा स्वरूप म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आहे। ज्याचं नाम घेतो आहे तो प्रभु राम रामचंद्र परमात्म स्वरूप है, सच्चिदानंद है। नामधारक आणि नामी सच्चिदानंद आणि नामधारक ज्या नामानी नामीची आठवण करतो ते नाम देखील परब्रह्म स्वरूप सच्चिदानंद। असा संकल्प आपण करू। नामाच्या अंगाने नामधारक नामीशी म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाशी एक रूपता पावतो। श्री राम जय राम जय जय राम। रूपतेचा म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आपण आहोत असा पक्का भाव बोध नाम घेतानाही ठेवा, नाम ऐकतानाही ठेवा। मी घेईन तेव्हा तुम्ही ऐकत असाल, तुम्ही घ्याल तेव्हाही तोच बोध ठेवा। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय 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 राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। आतापर्यंत जे केवळ वैखरीनी आपण नाम घेत आहोत आणि परमात्म भाव राखून वैखरीनी नाम घेतो आहोत त्याऐवजी आता नाभीस्थानी लक्ष, आपली सगळी जाणीव मणिपूर चक्राच्या ठिकाणी एकवटलेली आहे आणि त्या जाणीवेतून नाभीतून आपण नाम घेतो आहोत अशी भावना ठेवा। नाभीतून चाललेलं जे नाम आहे ते त्या जाणीवेला आपण परमात्मा आहोत असा बोध देखील आहेच। त्या बोधासकट नाभीस्थानातून आपण नाम घ्यायचं आहे। प्रथम नाभीस्थानी मणिपूर चक्रापाशी, याचा अर्थ नाभीस्थानाच्या मागं असणाऱ्या मणक्यापाशी कल्पनेनी पहा। तिथं आपली जाणीव शक्ती आहे। तिथून परमात्म्याशी एकरूपतेने आपण नाम घेणार आहोत। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम
जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। नाभिस्थानापासून आपलं लक्ष अजून वर उचला, आपल्या हृदयाच्या माग असणाऱ्या संबंधित मणक्यापाशी ज्याला हृदय कमल चक्र किंवा अनाहत चक्र असं म्हणतात, हृदयावर नव्हे हृदयाच्या माग पाठीच्या मणक्यावर कल्पनेने लक्ष केंद्रित करा। श्री राम जय राम जय जय राम। सच्चिदानंद स्वरूपाचं स्मरण आणि हृदय कमल चक्रापासून नाम निघत आहे, नामाची प्रेरणा स्फुरण होत आहे असा भाव
श्री राम जय जय श्री राम
श्री राम जय राम जय जय आपण निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद परमात्म्याशी समरस अशा भावाने नाम घेतो आहोत. आपलं लक्ष हृदय कमल चक्रापासून अजून वर आपल्याला उचलायचं आहे विशुद्ध चक्रापाशी. ज्या ठिकाणी मणक्याची मालिका जवळपास संपते शेवटचा मणका असं धरा. आपला कंठमणी आहे त्याच्या मागच्या बाजूला आपण आवंढा गिळतो त्या जागेपासून माग असणाऱ्या मणक्यापाशी आपण सच्चिदानंद स्वरूप अशी जाणीव ठेवा. या जाणीवेतून आपल्याला नाम घ्यायचं आहे विशुद्ध चक्रापाशी लक्ष. विशुद्ध चक्रातून नाम चाललेलं आहे अशी भावना. श्री राम. जय राम, जय जय राम। श्री राम, जय राम, जय 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 राम। श्री राम, जय चक्रापाशी कपालास्थींच्या प्रदेशामध्ये भ्रुकुटी मध्यापाशी मी नाम घेतो, आपण सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहोत अशा जाणीवेतून आज्ञाचक्रापाशी लक्ष ठेवून नाम केवळ ऐकाल। नाम ऐकल्यानंतर त्या जाणीवेमध्ये आपण रमून राहाल, विचाररहित। मी परत नाम घेईन, परत थोडा वेळ थांबे, आपण केवळ नाम ऐकाल आणि परमात्म भावनेमध्ये रमून राहाल, डूब देऊन राहाल। आज्ञाचक्रापाशी लक्ष ठेवा। आज्ञाचक्रापाशी लक्ष ठेवत असताना कोणाचे प्राण म्हणजे अंतरपवन किंचित सूक्ष्मतः ऊर्ध्वगामी झाला तरी चालेल, ध्यानासारखी स्थिती कोणाला आली तरीही चालेल। जय राम, जय जय राम, कोणाला आता कदाचित भ्रुकुटी मध्यापाशी लक्ष ठेवणं कठीण जाईल. त्याच्याऐवजी जो लक्ष ठेवणारा आहे तो मस्तकाच्या पोकळीमध्ये जाणीव रूपाने आहे असा भाव राहील. आणि तो आपण परमात्माच आहोत, सच्चिदानंद स्वरूप आहोत अशा बोधामध्ये असेल. किंचित सूक्ष्म श्वास मधून अधून वर जाऊन थांबत राहील. तुमच्यापैकी कोणाचं कदाचित तिथूनही ऊर्ध्वगामी अगदी मेंदूपाशी मस्तकाच्या माथ्याच्या खाली तिथं ध्यान लागेल. तिथं सच्चिदानंद जाणीव निर्माण होईल आणि तुम्ही तिथं राहाल. काहीही झालं तरी श्रेयस्कर आहे.
जय जय राम. हरी 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 राम राम स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर हरि हरि हरि
उद्या सायंकाळी 6:30 ते 8 या वेळात युवा स्नेह